नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकास कामांमुळे भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीत विक्रमी यश. पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये. विमानसेवेतील त्रुटींमुळे इंडिगोला 20 कोटी 40 लाख रुपयांचा दंड. आणि न्यूझीलंड विरुद्धची क्रिकेट मालिका जिंकण्यासाठी भारतासमोर 338 धावांचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी आसाममधील काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. सुमारे 7,000 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या आणि राष्ट्रीय महामार्ग NH 715 कालियाबोर नुमालीगड विभागाचं चौपदरीकरण याद्वारे प्रस्तावित आहे. देशात प्रकृती आणि प्रगती एकसमान सोबतीनं विकसित होत आहेत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आपल्या सरकारच्या विकासकामांमुळे भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही स्पष्ट बहुमत दिल्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी केला. ते म्हणाले,
महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं. मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया.
स्वित्झर्लंडमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोस इथं पोहोचले. झ्युरिक विमानतळावर केंद्रीय मंत्री के राम मोहन नायडू आणि प्रल्हाद जोशी यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासनातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं पथक मुख्यमंत्र्यांच्या समवेत आहे. या परिषदेदरम्यान जागतिक उद्योग गट, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाईल. भारताचं विकास इंजिन म्हणून जागतिक मंचावर मॅग्नेटिक महाराष्ट्र अभियानाचा पुरस्कार करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी दावोसमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 23 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 3,000 जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत. अ स्पिरिट ऑफ डायलॉग ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांच्याशी चर्चा केली. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला अमेरिकेचे काउन्सिल जनरल मायकेल स्क्रूडर हे देखील उपस्थित होते. राज्यात अमेरिकन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह उभयपक्षी सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी समाजमाध्यमावर लिहिलं आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळनजीक देवडी पाटीजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण मोटार अपघातात 5 जण ठार तर 1 जण जखमी झाला. काल मध्यरात्रीनंतर पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी जाणाऱ्या मोटारच्या चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला ती झाडावर आदळल्यानं ही दुर्घटना झाली. मृतात 3 पुरुष, 2 महिलांचा समावेश असून अन्य 1 महिला जखमी झाली. विमानसेवा पुरवणाऱ्या इंडिगो कंपनीला नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक संचालनालयाने गेल्या महिन्यात रद्द झालेल्या विमानांच्या पार्श्वभूमीवर 20 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीला परिचालन सुधारण्यासंदर्भात जबाबदारांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने गेल्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान या विमानसेवेची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा लाखो प्रवाशांना फटका बसला होता. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं यासंदर्भात चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
विदर्भातील नैसर्गिक संसाधनं, कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योग तसंच सेवा क्षेत्र यांचं व्यवस्थापन करून विदर्भात भांडवली उद्योग स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या वतीनं अॅडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात आयोजित केला जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज नागपूरमध्ये बोलत होते. 77 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित असेल. या चित्ररथातून राज्याची परंपरा आणि अर्थव्यवस्थेचं दृश्य साकारलं जाणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदा प्रथमच बॅटल अॅरे या युद्धरचनेचं प्रदर्शन प्रजासत्ताक दिन संचलनात होणार असून अर्जुन टँक, T-90 भीष्म, राफेल विमानं आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं होतील. संचलनात लष्कराच्या 18 तुकड्या आणि 13 बँडसह एकूण 30 चित्ररथ सहभागी होतील. न्यूझीलंड विरुद्ध इंदूर इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारतीय संघासमोर 338 धावांचं लक्ष आहे. डेरिल मिचेलच्या 131 चेंडूंमधील 137 धावा आणि ग्लेन फिलिप्सच्या 88 चेंडूमधील 106 धावांमुळे न्यूझीलंड संघानं डळमळीत सुरुवातीनंतरही 300 धावांचा टप्पा ओलांडत 50 षटकात 8 बाद 337 धावा केल्या. अर्षदीप सिंग आणि हर्षित राणानं प्रत्येकी 3 खेळाडू बाद केले. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघानं विजय नोंदवला आहे. 11वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान येत्या 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन MGM इथं होणार आहे. यानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्म पाणी पुरस्कार यंदा भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलाई राजा यांना जाहीर झाला आहे. महोत्सव संयोजन समितीतर्फे आज यासंदर्भातली माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नव्या सभागृहात आता 10 स्वीकृत सदस्य नेमण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण सदस्य संख्या 125 जाणार आहे. निवडणुकीत 115 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र 2023च्या शासन आदेशानुसार 10 स्वीकृत नगरसेवक नेमण्यात येणार आहेत. यात भाजप 5-6, MIMचे 3 तर शिवसेनेला 1 सदस्य मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राज के पुरोहित यांचं आज निधन झालं. मुंबईतल्या रुग्णालयात राज पुरोहित यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राज पुरोहित यांनी 25 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. ते मुंबईतील मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून 4 वेळा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते. ते युती सरकारमध्ये कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्यमंत्री होते. त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणूनही काम केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. देशभरातले भाविक मौनी अर्थात पौष दर्श अमावस्येनिमित्त देशभरात ठिकठिकाणी नद्यांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या स्नानासाठी गर्दी करत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर हजारो भाविकांनी मोठ्या संख्येनं माघ मेळ्याअंतर्गत स्नानासाठी आज गर्दी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणानं मंजुरी दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर पालिकेनं 10 आखाड्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 7,55,00,000 रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. कुंभमेळ्यातल्या 13 प्रमुख आखाड्यांपैकी 10 आखाडे त्र्यंबकेश्वर इथं आहेत. प्रशासनानं या आखाड्यांमध्ये साधूंसाठी पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते आणि निवारा बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी वाराणसीत बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर सरकारनं बुलडोझर चालवल्यानं देवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत सरकारनं माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. काँग्रेस पक्ष थेट काशीत आणि राज्यभर या प्रकरणी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुंबईत काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी काशीतील मणिकर्णिका घाटाचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान केल्यामुळे काँग्रेस पक्षानं आपल्या 4 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल नलावडे यांनी हा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्याकडे पाठवला. जिल्हाध्यक्षांनी तो पुढील निर्णयासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत 4 नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार नवनाथ बारगळ यांना मतदान केलं. यात बारगळ विजयी झाले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकास कामांमुळे भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीत विक्रमी यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी. विमान सेवेतील त्रुटींमुळे इंडिगोला 20,40,00,000 रुपयांचा दंड. आणि न्यूझीलंड विरुद्धची क्रिकेट मालिका जिंकण्यासाठी भारतासमोर 338 धावांचं लक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.